करा, थोड्या वेळ ध्यान करा, जसं केलं होतं तसंच, कंबर, पाठ, मान सरळ ठेवा, डोळे बंद ठेवा. ध्यानाच्या वेळेला डोळे उघडे देऊ नका. ध्यानाच्या वेळी डोळे नेहमी बंद पाहिजे. जे चष्मा लावतात त्यांनी ध्यानाच्या वेळेस चष्मा काढा, तोंड पण बंद करा आणि सारं लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर, नाकाच्या दरवाजांवर जिथून श्वास आत येतो, जिथून श्वास बाहेर जातो. आपले मन तिथे टिकून ठेवा, नाकाच्या दरवाजांवर टिकून ठेवा. नाकाच्या दरवाजा आणि नाकाच्या आत, इथूनच श्वास आत येतो, बाहेर जातो, आत येतो, बाहेर जातो. बस एवढेच जाणत राहा. श्वास आत येतोय तर जाणा श्वास आत येतोय. श्वास बाहेर जातोय तर जाणा श्वास बाहेर जातोय. हा श्वास आत आला, हा श्वास बाहेर गेला. आत आला आणि बाहेर गेला. खूप लक्षपूर्वक जाणा, खूप लक्षपूर्वक जाणा, खूप एकाग्र होऊ दे. श्वासावरच मन लागू दे आणि कुठेही भटकता कामा नये. श्वासावरच मन एकाग्र होऊ दे. श्वास छोटा येत आहे की मोठा येत आहे, जसा पण येत आहे त्याला जाणायचं आहे. आता श्वास मोठा आला तर जाणायचं आहे मोठा आला. श्वास छोटा आला तर जाणायचं छोटा आला. श्वास जड आला तर जाणायचंय जड आला, श्वास हलका आला तर जाणायचंय की हलका आला। असंच श्वास जात आहे तर जसा आहे तसा जाणार, डोळे बंद ठेवा आणि श्वासाला जाणत राहा। जेव्हा श्वास येतो तेव्हा नाकाच्या दरवाजातूनच येतो, जेव्हा श्वास जातो तेव्हा नाकाच्या दरवाजातूनच जातो। तोंड तर आपण बंद ठेवले आहे, तोंडातून तर श्वास ये जा करत नाही, नाकातूनच ये जा करतो। तर मनाला तिथेच ठेवूया, जिथून श्वास येतो श्वास जातो तिथेच मन एकाग्र करा। हा श्वास आला, हा श्वास गेला, मोठा होता कि छोटा होता, जड होता कि हलका होता, जोरात आला कि हळू आला, खूप जाणत राहा, खूप जाणत राहा। तसेच बाहेर गेला तर मोठा होता का छोटा, जड होता का हलका होता, जोरात गेला का हळू गेला, खूप जाणत राहा, खूप जाणत राहा। कधी कधी मन भटकेल, कुठली तरी जुनी गोष्ट आठवेल, पण जेव्हा लक्षात येईल तेव्हा त्याला परत श्वासावर घेऊन या। केव्हाची तरी जुनी गोष्ट आठवली, मन तिच्यात गेलं तर त्याला परत घेऊन या। अरे तुला तर श्वासाचं काम करायचं होतं ना, तू कुठे निघून गेला, परत ये, परत श्वासाला जाणायला लागेल। कधी कधी मन पुढच्या गोष्टींचा विचार करायला, असं होईन असं करीन तसं करीन असं होणार नाही अशा प्रकारे कोणी भविष्यातील गोष्टींचा विचार करायला लागेल. परत जाग येईल, परत त्याला श्वासावर आण. भूतकाळात गेला तर त्याला पुन्हा श्वासावर घेऊन येऊ, भविष्यात गेलं तर त्याला परत श्वासावर घेऊन येऊ. तर वर्तमानात आलं, यावेळी काय होत आहे, आधी जे झालं ते होऊन गेलं, ते कशाला आठवायचं, पुढे जे होईल ते होईल, त्याचा काय विचार करायचा. आपल्याला तर या क्षणी काय होत आहे ते जाणायचं आहे. खूप ध्यान लागू दे, श्वासावरच मन टिकू दे, दुसरीकडे कोठे भटकता कामा नये, श्वासावरच मन एकाग्र होऊ दे. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप भले हो.